5 वर रेड एफ एम वर रुद्र आहे तुमच्या सोबत मॉर्निंग नंबर 1 मध्ये आणि श्रुती आली आहे. गुड मॉर्निंग श्रुती.
गुड मॉर्निंग रुद्रा.
आषाढी एकादशीच्या तुला खूप खूप शुभेच्छा.
खूप खूप शुभेच्छा. आणि अगदी सत्य परिस्थितीवर आधारित असा हॅशटॅग आज वापरायलाच हवा, एकादशी आणि दुप्पट खाशी. मी तरी वापरते हा, म्हणजे
नक्कीच नक्कीच. आणि ऍक्च्युली प्रत्येकजणच फॉलो करतो या गोष्टी. आपण उगाच असं म्हणतो, माझी नाटकं असतात 12 वाजेपर्यंत की नाही, यंदा जरा आपण उपास उपासा सारखा
करूया.
ते एक जेव्हा वाचतो तेव्हा थोडस मग थोडं काहीतरी टाकूया, मग ती चव लागते, मग खिचडी झाली की महाळूच चिवडा येतो
उपवासाचा.
ते स्वीट तो उपवासाचे बापरे बाप, ते काय त्या चकत्या वगैरे जर रताळ्याच्या चकत्या, आय थिंक या सीझन मध्ये नाही मिळत.
मिळतात ना हो, मग आज आणला डब्याला.
फारच अज्ञानी आहे या बाबतीत. असो चांगलंय चांगलंय. तुझा डब्बा बाहेर कुठे ठेवतेस तू?
नाही ते नाही
सांगता येणार. आपलं ऑफिस थोडी ना असं 50 खोल्यांचं ऑफिस आहे, छोटस ऑफिस. ते
आता माझ्या आयुष्याचा त्रास वाढणार आहे कदाचित,
त्यामुळेच आता 3 तास नो त्रास घेऊन श्रुती आली. आणि शो कसा वाटला माझा आरजे रुद्रा 9358@gmail.com नक्की कळवताय तुम्ही. सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. विठ्ठलमय झालेलं शहर, संपूर्ण राष्ट्र. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम.